देवाच्या आज्ञेप्रमाणे नोहाने प्रत्येक जातीचे प्राणी आणि पक्षी जहाजात ठेवले. जहाजात नोहा, त्याची बायको, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या बायका यांनी प्रवेश केला. नंतर देवाने जहाजाचे दार बंद केले. जमिनीतून आलेल्या पाण्याने व त्याने पाठविलेल्या जोराच्या पावसाने पृथ्वीवर जलप्रलय झाला. कोणी वाचण्यासाठी खूपच उशीर झाला होता. जहाजामध्ये असलेला नोहा व त्याचे कुटुंब सुरक्षित होते, पण जहाजाबाहेर जे कोणी होते ते सर्व बुडाले. देवावर विश्वास ठेवल्याने व त्याची आज्ञा पाळल्याने नोहा व त्याचे कुटुंब वाचले.